खंड तिसरा प्रकरण सतरावे गोखल्यांच्या सहवासात एक महिना। एक, अगदी पहिल्याच दिवसापासून मी पाहुणा आहे असे गोखल्यांनी मला भासू दिले नाही। मी त्यांचा सख्खा धाकटा भाऊ असावा अशा तऱ्हेने त्यांनी मला वागविले। मला काय काय पाहिजे असते ते समजून घेतले आणि तसतशी सोय करण्याची तजवीज केली। सुदैवाने मला थोडक्याच वस्तूंची जरुरी होती। सर्व कामे जातीने करण्याची सवय मी पाडली होती, त्यामुळे मला दुसऱ्याची सेवा क्वचितच घ्यावी लागे। माझ्या या स्वावलंबनाच्या सवयीची, माझ्या त्यावेळच्या पोशाख वगैरे बाबतीतील टापटिपीची, माझ्या उद्यमशीलतेची आणि नियमितपणाची त्यांच्या मनावर गाढ छाप पडली आणि मला नकोसे होण्याइतकी ते माझी स्तुती करू लागले। माझ्यापासून त्यांना काही गुप्त गोष्टी राखायच्या असतील असे मला भासले नाही। जे कोणी मोठे लोक त्यांना भेटण्यास येत त्यांच्याशी ओळख करून देत। अशा तऱ्हेने ओळख झालेल्या मंडळींपैकी या घटकेला सर्वात विशेष ठळकपणे माझ्या दृष्टीसमोर उभे राहतात ते डॉक्टर प्रफुल्ल चंद्र राय। ते गोखल्यांच्या घराशेजारीच राहत आणि बहुतेक रोज त्यांची खेप होई असे म्हणण्यास हरकत नाही। हे प्रोफेसर राय, यांना महिना 800 रुपये मिळतात, पण स्वतःच्या खर्चासाठी 40 रुपये ठेवून बाकीचे सर्व ते सार्वजनिक कार्याला देऊन टाकतात। लग्न केले नाही, करण्याचा विचारही नाही। अशा शब्दात गोखल्यांनी मला त्यांची ओळख करून दिली। आजचे डॉक्टर राय आणि त्यावेळचे प्रोफेसर राय यामध्ये मला थोडाच फरक दिसतो। ज्या तऱ्हेचा पोशाख त्यावेळी ते करीत जवळजवळ त्याच तऱ्हेचा आजही आहे। एवढे खरे की आज खादी आहे, त्यावेळी खादी मुळीच नव्हती। स्वदेशी गिरणीत बनलेले कपडे असतील। गोखले आणि डॉक्टर राय यांचे संवाद ऐकताना मला तृप्ती कशी ती वाटतेच ना, कारण की त्यांचे संवाद देशहितासंबंधीच असायचे किंवा कसली तरी ज्ञानचर्चा असायची। कित्येक गोष्टी खेदकारकही असत, कारण त्यामध्ये पुढाऱ्यांवर टीका चाली। ज्यांना मी महान योद्धे म्हणून समजत होतो ते लहान दिसू लागले। गोखल्यांची काम करण्याची पद्धत पाहून मला जितका आनंद झाला तितकाच बोधही मिळाला। ते आपला एक क्षणही फुकट जाऊ देत नसत। त्यांचे सर्व सबंध देशकार्याला अनुलक्षूनच होते असे मला आढळून आले। त्यांचे बोलणे चालणेही देशकार्यासाठी असे। त्यांच्या वाणीमध्ये मला कुठेही मलिनता, दंभ किंवा असत्य असं काही आढळलं नाही। हिंदुस्थानचे दारिद्र्य आणि पारतंत्र्य त्यांना प्रतिक्षणी जाचत असे। अनेक प्रकारचे लोक अनेक प्रकारच्या गोष्टींकडे त्यांचे लक्ष वेधण्यासाठी येत। त्यांना ते एकच जबाब देत, हे काम तुम्ही करा, मला माझे करू द्या। मला देशाचे स्वातंत्र्य मिळवायचे आहे, ते मिळवल्यानंतर मला इतर गोष्टी सुचतील। सध्या तरी मला या कामापुढे एका क्षणाचीही फुरसत राहत नाही। रानड्यांबद्दलची त्यांची पूज्य बुद्धी त्यांच्या बोलण्यात वारंवार दिसून येईल। रानडे असे म्हणतात, हे तर त्यांच्या बोलण्यामध्ये जवळजवळ सूत उवाचसारखे येत असे। मी होतो त्या अवधीत रानड्यांची जयंती किंवा पुण्यतिथी, ते आता मला आठवत नाही, येत होती। गोखले ती नेहमी पाळीत असावे असे दिसले। त्या प्रसंगी माझ्याखेरीज त्यांचे मित्र प्रोफेसर काथवटे आणि दुसरे एक सब जज असलेले गृहस्थ होते। त्यांना त्यांनी जयंती साजरी करण्यासाठी बोलाविले आणि त्या प्रसंगी त्यांनी आमच्यापुढे रानड्यांसंबंधी अनेक आठवणी सांगितल्या। रानडे, तेलंग आणि मंडली यांची तुलना केली, तेलंगांच्या भाषेची स्तुती केली असे मला स्मरते, मंडलिकांची सुधारक म्हणून स्तुती केली, स्वतःच्या आशिलांबद्दल त्यांना वाटणाऱ्या आस्थेचे उदाहरण म्हणून रोजची आगगाडी चुकली तेव्हा स्पेशल ट्रेन करून गेले त्या प्रसंगाचे वर्णन केले आणि रानड्यांच्या सर्वगामी शक्तीचे वर्णन करून त्यावेळच्या पुढाऱ्यांमध्ये ते सर्वश्रेष्ठ कसे होते याचे विवरण केले। रानडे फक्त न्यायमूर्तीच नव्हते, ते इतिहासकार होते, अर्थशास्त्री होते, सुधारक होते। स्वतः सरकारी न्यायाधीश असताही महासभेला प्रेक्षक म्हणून निर्भयपणे हजर राहत। तसेच त्यांच्या चातुर्याबद्दल सर्वांना इतका विश्वास वाटत होता की सर्वजण त्यांचे निर्णय मान्य करीत। हे वर्णन करताना गोखल्यांच्या हर्षाला तर पारावार राहत नसे। गोखले घोडागाडी ठेवीत असत, मी त्याबद्दल तक्रार उठविली। मला त्यांच्या अडचणी समजत नव्हत्या। तुम्ही वाटेल तिथे ट्रॅममधून जाऊ शकत नाही की काय, त्यामुळे पुढारी वर्गाची प्रतिष्ठा कमी होईल की काय, किंचित दिलगीर होऊन त्यांनी जबाब दिला। तुम्ही सुद्धा मला ओळखू शकला नाही का? मला वरिष्ठ विधिमंडळातून जे मिळते त्याचा मी स्वतःसाठी उपयोग करीत नाही, तुमच्या ट्रॅमच्या प्रवासाबद्दल मला हेवा वाटतो, पण माझ्याकडून तसे होण्यासारखे नाही. तुम्हाला जेव्हा माझ्या इतकेच लोक ओळखू शकतील तेव्हा तुम्हालाही ट्रॅम मधून जाणे अशक्य नाही तरी कठीण होऊन जाईल. पुढारी जे काही करतात ते ऐश आरामासाठीच करतात असे मानण्याचे कारण नाही. तुमचा साधेपणा मला पसंत आहे, मी शक्य तितक्या साधेपणानेच राहतो, पण तुम्ही खात्री बाळगा की कित्येक खर्च माझ्यासारख्याला अपरिहारी असतात. अशा तऱ्हेने माझी एक तक्रार तर कारणानिशी रद्द झाली, पण मला आणखी एक तक्रार करायची होती. तिचा ते संतोषकारक जबाब देऊ शकले नाही. पण तुम्ही धड फिरायलाही जात नाही, मग तुम्ही आजारी राहतायात काय नवल? देशकार्यामधून व्यायामासाठीही फुरसत मिळणार नाही की काय? मी म्हटले, तुम्ही मला कधी रिकामा पाहता की त्यावेळी मी फिरायला जावे? जबाब मिळाला, माझ्या मनात गोखल्यांबद्दल इतका आदर होता की मी त्यांना प्रत्युत्तर देत नसे. वरील जबाबाने माझे समाधान झाले नाही, तरी पण मी गप्प बसलो. मला वाटले आणि अजूनही वाटते की कितीही कामे पडली असली तरी सुद्धा ज्याप्रमाणे आपण जेवणासाठी वेळ काढतो त्याप्रमाणेच व्यायामासाठीही काढला पाहिजे. त्यामुळे देशाची सेवा अधिकच होईल, कमी नाही, असा माझा नम्र अभिप्राय आहे.